आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं ग्रीन आशा हे नवं जहाज एलपीजी टँकर घेऊन होर्मुझची समुद्रधुनी ओलांडून रवाना। चारचाकी वाहन विक्रीत गेल्या आर्थिक वर्षात 13.3% वाढ। राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर। आणि इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर आज केलेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू। ग्रीन आशा या एलपीजी टँकर घेऊन येणाऱ्या जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। आखातात सुरू झालेल्या संघर्षानंतर ही सामुद्रधुनी पार करून भारतात येणारं हे नवं जहाज आहे। 46,650 मेट्रिक टन इंधन घेऊन आलेल्या ग्रीन सानवी या दुसऱ्या टँकरनंही प्रवास पूर्ण केला आहे। या भागातून भारतीय जहाजांची वाहतूक सुरू आहे। BWTYR, BWELM, पाईन गॅस आणि जगबसंत अशा जहाजांनी एकत्रितपणे 92,000 टन एलपीजी वाहून आणला, तर जग लाडकी आणि जगप्रकाश या जहाजांनी संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमधून कच्चं तेल आणि गॅसोलिन आणलं आहे। योग्य ओळखपत्रावर वितरकांकडून उपलब्ध होणाऱ्या 5 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सरकारनं वाढवला आहे। विनाअनुदानित आणि बाजारभावानं विकल्या जाणाऱ्या अशा 6,60,000 सिलेंडर्सची विक्री 23 मार्चनंतर झाल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे। ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंगचा पर्याय निवडावा, वितरकांकडे अनावश्यक गर्दी करू नये अशी सूचना सरकारनं केली आहे। एलपीजी सिलेंडरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलली आहेत। नियमित तपासणी, सूचना आणि संपर्कातून अशा प्रकारच्या साठेबाजीला आळा घालण्याबाबतच्या सूचना राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत। देशाच्या किरकोळ वाहन उत्पादन क्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षात 2,96,71,000 चारचाकी गाड्यांची विक्री केली आहे। ही वाढ 13.3% इतकी असून यंदा हा उद्योग वार्षिक 3 कोटींच्या टप्प्याजवळ आल्याचं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं म्हटलं आहे। दुचाकी गाड्यांच्या विक्रीने कोविड काळानंतर पुन्हा उच्चांक गाठला असून गेल्या आर्थिक वर्षात 2,14,00,000 इतक्या दुचाकी विकल्या गेल्या आहेत। ही वाढ 13.4% इतकी आहे। परवडणारी किंमत, ग्रामीण भागात सुधारलेलं उत्पन्न यामुळे ही वाढ झाली आहे। ट्रॅक्टर विक्रीतही 18.95% इतकी वाढ झाली असून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 10,00,000 जास्त ट्रॅक्टर विकले गेले आहेत। राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्योती वाघमारे, रामराव वडकुते या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सदस्यांचा त्यात समावेश आहे। राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सदस्यांना शपथ दिली। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या खुनाप्रकरणी छत्तीसगड उच्च न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराकरता सर्व राजकीय पक्षांची यंत्रणा वेगाने काम करत आहे। सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा आणि रोड शो होत आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये बारपेटा इथं प्रचारसभा घेतली। भाजपा दूरदृष्टीनं विकसित आसाम विकसित भारत या उद्दिष्टानं काम करत असल्याचं त्यांनी भाषणात सांगितलं। महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर केली आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल केला, तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठीच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेता येईल असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं आज सांगितलं। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आतापर्यंत 4 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे। भाजपनं शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। भाजपाच्या 47व्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. समाजमाध्यमावर मोदी यांनी म्हटलं आहे की पक्ष नेहमीच समाजाची सेवा करण्यात पुढे राहिलेला असून भारत प्रथम या ध्येयाला बांधील आहे. पक्षासाठी बलिदान आणि योगदान दिलेल्या अगणित कार्यकर्त्यांचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्मरण केलं आहे. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात पक्ष ध्वजारोहण झालं. कार्यकर्त्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटलं आहे की जनसंघापासून ते देशातल्या सर्वात मोठ्या पक्षापर्यंतचा हा प्रवास त्याग, निष्ठा आणि संयमाचं फलित आहे. अरुणाचल प्रदेश राज्य सरकारनं दिलेल्या सार्वजनिक कामांच्या कंत्राट प्रकरणातल्या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयला दिले आहेत. ही कंत्राटं मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या नातेवाईकांनाच देण्यात आल्याच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. सीबीआयला आपला अहवाल सादर करण्यासाठी 16 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आज केलेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली असतानाच तेहरानमध्ये जोरदार धमाके झाले. शहरातल्या शरीफ विद्यापीठाजवळ धुराचा झाकोळ दिसून आला तर हायफा भागातल्या निवासी इमारतीजवळ 2 जण मृतावस्थेत सापडले. इराणनं आपल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यात इराणची ऊर्जा संयंत्र पूल यांच्यावर हल्ले होतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणचे निवासी भाग लक्ष्य केले गेले तर अधिक जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणने दिला आहे. प्रत्युत्तरादाखल लाल समुद्र आणि एडनच्या आखाताला जोडणाऱ्या बाब अल मंदेब आखातात कारवाई करू असं इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सल्लागारांनी म्हटलं आहे. यामुळे अटलांटिक, भारतीय आणि भूमध्य समुद्रातून येणाऱ्या जहाज वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. कोलकात्यात इडन गार्डन मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. बंगळुरू इथं काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्सचा 43 धावांनी पराभव केला. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी, पाऊस आणि गारपीट होत आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हिमवृष्टी, गारपीट आणि पाऊस झाल्यानं पिकांचं नुकसान झालं तसंच जनजीवनावर परिणाम झाला. लाहौल स्पितीमध्ये हिमखडा कोसळला परंतु त्यात जीवितहानी झाली नाही. पुढच्या 2 दिवसात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अरुणाचल प्रदेश, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड आणि पश्चिम राजस्थानात गारपीट होऊ शकते. आसाम, मेघालय, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये गंगा खोऱ्याचा प्रदेश, ओदिशा आणि विदर्भात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एअर इंडियानं इस्रायलला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. तेल अवीवला जाणारी विमान उड्डाणं येत्या 31 मेपर्यंत स्थगित केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही इस्रायली कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांनी तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. इस्रायलमध्ये कामकाजानिमित्तानं वास्तव्याला असणारे 40,000 भारतीय यामुळे इस्रायलमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना रस्ते मार्गाने जॉर्डन किंवा इजिप्तमध्ये नेऊन पुढचा प्रवास करावा लागणार आहे. तेल अवीवमधील भारतीय दूतावास त्यांच्या संपर्कात असून शनिवारी दूतावासानं भारतीय कामगार आणि विद्यार्थ्यांना दूरदृश्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं. दरम्यान एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही कंपन्यांनी मिळून पश्चिम आशियातली जवळपास 30 प्रवासी विमानं आज आखाती देशातून वाहतूक करतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं ग्रीन आशा हे 90 जहाज एलपीजी टँकर घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून रवाना. चारचाकी वाहन विक्रीत गेल्या आर्थिक वर्षात 13.3% वाढ. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर. आणि इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर आज केलेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.